चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस मंत्र्यांनी जनता दर्शन मध्ये जाणून घेतल्या लोकांच्या समस्या। ऊस मंत्री सुरेश राणा यांनी जनता दर्शन कार्यक्रमांतर्गत कॅम्प कार्यालयात लोकांची गारहाणी ऐकली। रविवारी ऊस मंत्री सुरेश राणा सकाळी 9 वाजता आपल्या कॅम्प कार्यालयात पोहोचले। त्यांनी तेथे लोकांच्या समस्या जाणून घेतल्या। बऱ्याच समस्यांचं निराकरण त्यांनी त्याचवेळी केलं। काही समस्यांसंदर्भात अधिकाऱ्यांना लगेचच कारवाई करण्याचे आदेश दिले। ऊस मंत्री म्हणाले, होळीचा सण आपसातील नातेबंध आणि प्रेम वाढवणारा आहे, त्यामुळं एकमेकांचा दोष वाढेल असं कोणतंही काम करू नका। भाजप सरकारनं समाजातील प्रत्येक वर्गासाठी अनेक योजना राबवल्या आहेत, ज्यांचा लाभ जनता घेत आहे। सरकारनं क्षेत्राला अपराधमुक्त केलं आणि इथं विकासाची नवी क्षितिजं खुली केली आहेत। येणाऱ्या दिवसांमध्ये इतरही अनेक विकास कामं राबवली जातील।